2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या FM 98.5 रेडिओ 2000 या केंद्रावर मी नितीन कुंदप आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021, म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशी शके 1943. आज आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिन. आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपली आवड या कार्यक्रम मालिकेतील पुढील पुष्प. मंडळी, दिवाळी झाली, फराळही संपला असेल, फटाके पण इथे उडवू शकत नाही, म्हणून आजच्या आपली आवड या कार्यक्रमात होणार आहे सूर, स्वर आणि ताल यांची आतषबाजी. आणि माझ्यासोबत आहे पॅनलवर सुरुची लिमये. नमस्कार सुरुची.
नमस्कार.
आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत आयका टेक्नॉलॉजी, सिद्दीक कन्व्हेन्सिंग आणि सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन्स.
कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का, या टाकी खाली दडलंय का, या बरणी मागे हलतय का.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588, 0430-583-588. आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक,
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्दीक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
मक्वेरी फील्ड्समध्ये नुकतेच आपल्या एका मराठी कुटुंबाने सर्व भारतीय पदार्थांचे दुकान सुरू केले आहे. इथे सर्व प्रसिद्ध भारतीय ब्रँड्स आणि मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. मराठी कुटुंबांना दैनंदिन लागणारे सगळे जिन्नस खास सवलतीच्या दरात इथे मिळतील. तसेच अनेक प्रकारची पिठे, मसाले, लोणची, पापड, त्याचबरोबर नामांकित ब्रँड्सचे स्नॅक्स अशा भरपूर गोष्टींसाठी
आणि इतर प्रायोजक आहेत सौ धनश्री आणि श्री भूषण करंदीकर. त्यांनी आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांना शुभेच्छा कळवल्या आहेत. या सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. श्रोतेहो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण मोबाईल ॲपद्वारे कधीही तुमच्या सवडीने ऐकू शकता. आकाशवाणी सिडनी हे ॲप आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमधून फ्री डाउनलोड करा आणि आजचा तसेच जुनेही कार्यक्रम तुमच्या सवडीने ऐका. कार्यक्रमाबद्दलच्या आणि ॲपबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी ऐकूया बालदिनानिमित्त एक छोटेसे गाणे, सादर केले आहे मेलबर्नच्या राजश्री ठोंबरे यांनी, आणि त्यानंतर पुण्याहून येणाऱ्या बातम्या आणि सिडनी डायरी आणि मग मुख्य कार्यक्रम आपली आवड.
नमस्कार. आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पेच अजूनही कायम. गडचिरोलीत पोलिसांबरोबरच्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार. कोरेगाव भीमा प्रकरणातला प्रमुख आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचाही खात्मा. यवतमाळ, नांदेड आणि मालेगावमध्ये धार्मिक हिंसाचारानंतर तणाव अजूनही कायम. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील पाठीची शस्त्रक्रिया यशस्वी. महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा पेच अजूनही कायम आहे. जवळजवळ 3 आठवडे सुरू असलेल्या या संपामध्ये विविध ठिकाणचे कर्मचारी सहभागी आहेत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं अशी त्यांची मुख्य मागणी आहे. त्याविरोधात राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचं सत्र सुरू केलं आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. मुंबईत आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं सुरू आहेत. दुसरीकडे राज ठाकरे यांनी या प्रकरणी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. त्यांनी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या प्रकरणी मार्ग काढण्याची विनंती केली. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही पावलं टाकली आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागं घेतलं जाणार नाही अशी परब यांची भूमिका आहे. मात्र दोन्ही बाजूंनी सामोपचाराची भूमिका घेण्यात येईल अशी शक्यता आहे आणि पुढच्या 2 दिवसात या प्रकरणी काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शनिवारी संध्याकाळी झालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले तर 3 पोलीस जखमी झाले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू असून महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांच्या C60 पथकानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. गडचिरोली परिसरातल्या जंगलांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्चक्रीमध्ये 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचाही या चकमकीत मृत्यू झाला आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्यावर 50 लाख रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. अजूनही गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये पोलिसांची आणि इतर पथकांची कारवाई सुरू आहे. त्रिपुरामध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम तणावाचे पडसाद महाराष्ट्रातही सुरू आहेत. त्रिपुरातल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ रजा अकादमीनं काढलेल्या मोर्चाला अमरावती, मालेगाव आणि नांदेड या शहरांमध्ये हिंसक वळण लागलं. त्यानंतर अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे अमरावतीत 4 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इतरही ठिकाणी तणाव कायम असून हिंसाचाराचं लोण आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही शनिवारी दिली. दरम्यान या हिंसाचारामुळे राजकीय परिणामही होणार असून फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसेल अशी चिन्ह आहेत. विशेषतः शिवसेनेला या प्रकरणी फटका बसेल असं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया शुक्रवारी यशस्वी झाली. मुख्यमंत्र्यांच्या मानेला ताण जाणवत होता. त्यासंदर्भात तपासण्या केल्यानंतर पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट झालं. शुक्रवारी ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर 3 महिने विश्रांती घेण्याची आवश्यकता असल्याची चर्चा होती. त्यामुळं काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची वेळ येते की काय अशीही चर्चा होती. तशी वेळ आली असती तर एकनाथ शिंदे यांची निवड झाली असती असं सांगितलं जात होतं. मात्र आता तशी गरज नसून 10-15 दिवसांमध्येच मुख्यमंत्री पुन्हा रुजू होतील असं सांगितलं जात आहे. कोरोनाचा कहर भारतात आणि महाराष्ट्रातही अजूनही कमी होत आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे फक्त 999 रुग्ण आढळले. भारतात हीच संख्या 10,000 आसपास आहे. कोरोनाचं संकट कमी झाल्यामुळं भारतात सगळीकडची रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्वीच्या स्थितीत सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महाविद्यालयांची वसतिगृहं सुरू होण्याची शक्यता आहे. पहिली ते 5वीच्या शाळा सुरू होण्याबाबतचा निर्णय मात्र अजूनही घेण्यात आलेला नाही. अग्रलेख. कंगना राणावतनं भारताला 2014 खरं स्वातंत्र्य मिळाल्याबाबत उधळलेल्या मुक्ताफळांचा समाचार सकाळनं शनिवारी बालिश बहु बडबडली या अग्रलेखामध्ये घेतला आहे. सामनानं या विषयावर कंगनाबेनचा द्रोह असा सडेतोड अग्रलेख लिहिला आहे. ST कामगारांच्या संपाबाबत लोकसत्तानं नवे गिरणी कामगार असा अग्रलेख शुक्रवारी लिहून सरकारमध्ये सामील करण्याची मागणी अवास्तव असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जय भीम या सध्या गाजत असलेल्या चित्रपटावर लोकसत्तानं शनिवारी वास्तवाशी वाद हा अग्रलेख लिहिला आहे. नवाब मलिक देवेंद्र फडणवीस या वादाबाबत लोकमतनं चला दोस्त हो महाराष्ट्रावर बोलू काही हा लिहिलेला अग्रलेख उल्लेखनीय ठरला. आणि आता अखेर नाशिकच्या निसर्गसंपन्न, साहित्यसंपन्न, कलासंपन्न भूमीमध्ये मराठी सारस्वतात बहुप्रतीक्षित असलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून सगळ्या साहित्यिक मंडळींना अक्षरशः बारा हत्तींचं बळ आलंय. संमेलन होण्याचं ठिकाण आडगाव नावाचं किरकोळ गाव असल्याच्या गोष्टीला साहित्यिकांनी केव्हाच नजरे आड केलंय. शेवटी साहित्यिक, समाजशास्त्रीय, वैचारिक वगैरे चर्चा होणं जास्त महत्वाचं नाही का? त्यातच नाशिक हे सुला वाईनसाठी प्रसिद्ध असल्यामुळं अनेक साहित्यिकांना विशेष उत्साह आणि अर्थातच रस आलाय. संमेलनाच्या 3 अंकानंतर सोमरसाचा 4था अंक कसा आणि कधी सुरू करायचा यावर चर्चा झडू लागल्यात. काही होतकरू कवींनी आपल्या कवितांच्या चोपड्यांवरची धूळ झटकली असून लाखो लोक आपली कविता ऐकत मान डोलावत आहेत या नुसत्या जाणीवेनंच त्यांच्या मनात शेकडो कविता तयार व्हायला लागल्यात. मराठी पुढं जाते की मागं जाते या विषयावरच्या परिसंवादासाठी विचारवंतांनी मुद्द्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे तयार केले आहेत. प्रकाशक मंडळी तर विलक्षण उत्साहात असून नाशिकमध्ये पुस्तकं खपतील आणि त्या बुकमुळं प्रकाशकांचं चेकबुक जाड होईल अशी त्यांना आशा आहे. छगन भुजबळ हे तर अक्षरशः वधू पित्यासारखे हे करू की ते करू अशा उत्साहात सगळ्या गोष्टींची तयारी करतायत. एकूण मराठी सारस्वत एका युगप्रवर्तक साहित्य संमेलनाच्या प्रतीक्षेत असून सगळीकडं तूर्त तरी आनंदी आनंद गडे आहे एवढं खरं. बरंय तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार, मी दीप्ती मडी सादर करीत आहे आजची सिडनी डायरी. सर्वप्रथम एक निवेदन. आकाशवाणी सिडनीची 2021 वार्षिक सर्वसाधारण सभा EGM शनिवार दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता होमबुश येथील एका रेस्टॉरंटमध्ये आयोजित केलेली आहे. आकाशवाणी टीमची इच्छा आहे की आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि यानिमित्तानं आपली भेट देखील होईल. अर्थात कोविडच्या मर्यादा आणि रेस्टॉरंटची जागा याचा ताळमेळ घालून आम्ही काही मर्यादित लोकांनाच हो म्हणू शकतो याची कृपया नोंद घ्यावी. आपण येत असल्यास 28 नोव्हेंबर 2021 पर्यंत आम्हाला कळवावे म्हणजे आपले नाव यादीवर राहील आणि आमच्या टीमपैकी एक जण आपल्याशी संपर्क साधेल आणि येण्याविषयी नक्की सांगेल. या मीटिंगमध्ये रेस्टॉरंटचे जेवण प्रत्येकी $25 सेल्फ पेड आहे याचीही कृपया नोंद घ्यावी. नोंदणी करताना व्हेज आणि नॉन व्हेज यातील आपली कोणती निवड असेल ते देखील कृपया सांगावे. नोंदणीसाठी संपर्क करा राहुल कुलकर्णी 0478-407-690 किंवा सुरुचिलिमय 0470-695-829 यांना. आपली नोंदणी sydneyakashwani@gmail.com या ईमेल अड्रेसवर ईमेल पाठवूनही करता येईल. आशा आहे की आपली जरूर भेट होईल. यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होणार आहेत. त्याचप्रमाणे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची यावर्षी जन्मशताब्दी देखील आहे. हे दुहेरी निमित्त साधून स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र काउन्सिलेट जनरल ऑफ इंडिया सादर करीत आहे एक विशेष कार्यक्रम शृंखला जिचे नाव आहे अर्घ्य. या आभासी कार्यक्रमाद्वारे विविध नामवंत कलाकार आपल्याशी संवाद साधणार आहेत. या शृंखलेअंतर्गत पुढील कार्यक्रम दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 मध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक कलई मामिनी पद्माशंकर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. इच्छुक श्रोत्यांनी rsvp.icc2.sydney@mea.gov.in या ईमेल ID वर जरूर कळवावी. यानंतर न्यू साऊथ वेल्समधील कोविड संक्रमण आटोक्यात येताना दिसते आहे. या आठवड्यामध्ये देखील कोविड बाधित रुग्णसंख्या 300 खाली आहे. तसेच जवळजवळ 3 महिन्यांनी 0 कोविड मृत्यूंची नोंद करण्यात आलेली आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यामध्ये आपल्या सर्वांचाच सहभाग आहे. सुरक्षित आणि सावध राहून आपण अजूनही NSW Health संकेतस्थळाला भेट देत राहा आणि आपल्या स्थानिक निर्बंधांवर जरूर लक्ष ठेवा. याबरोबरच मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. धन्यवाद.
सह्याद्री सिडनी घेऊन येत आहे आनंदाचा नवा खेळ झिम्मा. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी, क्षितिजोग मृण्मयी गोडबोले, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी आणि निर्मिती सावंत यासारखे भन्नाट कलाकार असलेला हा चित्रपट झिम्मा दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी इव्हेंट सिनेमा लिव्हरपूल येथे सायंकाळी 8 वाजता. तिकीट बुकिंग व इतर माहितीसाठी भेट द्या सह्याद्री सिडनीच्या फेसबुक पेजला किंवा लिहा sydney@gmail.com.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या FM 98.5 रेडिओ 2000 या केंद्रावर मी नितीन कुंदप आपले पुन्हा स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपली आवड आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका करत आहे सुरुची लिमये. तुमच्या लक्षात आलं असेलच की आजच्या या डिजिटलच्या काळामध्ये आकाशवाणी सिडनीने आपली आवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला श्रोतृवृंद सिडनीच्या पलीकडे विस्तारित केला आहे. आपल्या आवडीबद्दल आणि या सर्व कलाकारांच्या योगदानाबद्दल मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिवाळी हा सण अनेकता में एकता अशा भारतीय संस्कृतीची एक ओळख आहे. हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो, म्हणून आज इतर भाषिक कलाकारांनाही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमंत्रित केले आहे. आजच्या दिवाळीच्या कार्यक्रमात आपले सिडनीचे मेलबर्नचे कलाकार आतषबाजी करणार आहेत त्यांच्या आवडीच्या स्वर सूर आणि ताल यांची. त्यांचे सादरीकरण ऐकताना आपल्या लक्षात येईल की त्यांची आवड आणि ती जपण्यामागची त्यांची मेहनत किती मनापासून त्यांनी केलेली आहे. प्रथम ऐकूत एक गाणे की आपण दिवाळीची सुरुवात करतो पणती लावून. पणतीचा प्रकाश नैराश्याचा अंधकार नष्ट करून प्रेरणादायी आणि आशादायी प्रसन्नता निर्माण करते. अशाच अर्थाचे तेलुगू भाषेतील एक गाणे सादर करीत आहे सौम्या देशकुलकर्णी आणि या गाण्यात वर्णन केलं आहे दिवाळीनिमित्त जावई आणखीन त्याच्या सासूरचे स्पेशली मेहुणीचे थट्टा मस्करीचे वर्णन. तर ऐकूयात सौम्या देशकुलकर्णी यांच्या आवाजातील हे तेलुगू गाणे.
చీకటి వెలుగులే రంగేళి జీవితమే ఒక దీపావళి చీకటి వెలుగులే రంగేళి జీవితమే ఒక దీపావళి మన జీవితమే ఒక దీపావళి అందాల ప్రమిదల చీకటి వెలుగుల రంగేళి జీవితమే ఒక దీపావళి మన జీవితమే ఒక దీపావళి అల్లుళ్ళు వస్తారు అత్తవారులకు మరదళ్ళు చేస్తారు మర్యాద వాళ్లకు అల్లుళ్ళు వస్తారు తవారులకు మరదళ్ళు చేస్తారు మర్యాద వాళ్లకు భవ భవ పన్నీరు భవను పట్టుకు తన్నీరు భవ భవ పన్నీరు భవను పట్టుకు తన్నీరు వీధి వీధి తిప్పేరు వీసడు గుత్తులు గుత్తేరు చీకటి వెలుగుల రంగేళి జీవితమే ఒక దీపావళి మన జీవితమే ఒక దీపావళి చీకటి వెలుగుల రంగేళి జీవితమే ఒక దీపావళి మన జీవితమే ఒక దీపావళి.
कसा वाटला तुम्हाला हा सौम्याचा आवाज? तुम्हाला जाणवलं का की या गाण्या सुंदर आवाजाच्या पाठीमागे कुठलंही म्युझिक नव्हतं, तरी पण तो आवाज किती छान वाटला होता. तर पणती लावली, देवासमोर देवा लावला, आपण फटाके उडवायची सुरुवात कुठून करतो? तर फुलबाजीपासून. फुलबाजी एक निरामय वातावरण निर्माण करते, एक पुढची फटाके उडवायला एक छान वातावरण तयार होते. तर असेच फुलबाजीसारख्या आवाजातील एक गाणे आपल्यासाठी सादर करीत आहेत हेमांगी काळे.
Shiva Madhava
चला फुलपाच्या झाल्या उडून आता फटाके उडवायची, खरोखरचे फटाके उडवायची वेळ झाली. आपण सुरुवात करूया. आता तुम्ही सांगा, ही लवंगी आहे की हजाराची माळ आहे की 10,000 माळ आहे, हे तुम्ही ऐका आणि मग सांगा. ह्याच्यामध्ये आपण ऐकणार आहोत आर्य कपली आणखी तेजस जगताप यांचा जुगलबंदी म्हणा, संवाद म्हणा, विसंवाद विसंवाद नक्कीच नाही आहे, पण जुगलबंदी म्हणा किंवा संवाद म्हणा, याच्या संवादिनीवरचा संवाद. तेजसची पेटी वाजवतो आहे, त्याचे स्वर आहेत हे पुरुषासाच्या सुराला सूट होणारे. आणखीन आर्यजी पेटी वाजवतो आहे, ती फिमेलसाठी सूट होणारी आहे. तर त्यांची एकमेकांची पकडापकड, कधी ते सोबत गातात किंवा वाजवतात, कधी मागे पुढे होतात, कधी एकमेकांना पुन्हा पकडतात. सर तर नक्की हे तुम्हाला आवडेल. आणखीन हे ऐकल्यानंतर तुम्ही सांगा की याला कितीचे माळ म्हणायची.
Thank you.
लक्ष्मीपूजनाचे फटाके उडवून झाले. पुढचा दिवस असतो पाडवा. पाडव्याचं महत्त्व असं की पती पत्नी आणखीन पती आणि पत्नी यांच्या नात्यातील महत्त्व सांगणारा हा दिवस. त्याच अनुषंगाने आपण ऐकणार आहोत एक कन्नड गाणे जे सादरकर्ता आहेत निवेदिना राजाराम आणि सतीश यादव. तर त्या गाण्याचा भावार्थ असा की ते दोघं एकमेकांना म्हणतात की मी तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही आणि ते एकमेकांच्या प्रेमाची त्याबद्दल ते बोलत असतात एकमेकांशी. तर ते असं गाणं आहे. सांगायचं असं की निवी राजाराम ह्या त्यांच्या कन्नड संघामध्ये बऱ्यापैकी नावाजलेल्या गायिका आहेत आणि सतीश यादव जे मूळचे कानडी आहेत कन्नड आहेत पण मुंबईमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत तर त्यामुळे त्यांना मराठी हिंदी आणखीन कन्नड या दोन्ही गाण्यांची तेवढीच चांगली जाण आहे. तर ऐकूयात आपण त्यांच्या आवाजातील हे कन्नड गाणे.
ಎಂದೆಂದು ನಿನ್ನನ್ನು ಮರೆತು ಬದುಕಿರಲಾರೆ.
पाडव्याला जरी पत्नीने ओवाळले, आणखीन पतीने किती छान ओवाळणी दिली, तरी पत्नीचा प्रतिसाद कसा कसा असेल सांगू शकत नाही, नाही का प्रचिती? तुला काय वाटतं? तर असाच प्रतिसाद कसाही येऊ शकतो, जसं जे चमनचिडी हा माहिती का प्रकार फटाक्यांचा, तर त्याचा प्रतिसाद का नाही वात लावल्यानंतर ती कुठेही उडू शकते, तर तसंच त्याचा प्रतिसाद असू शकतो. आणि त्या अनुषंगाने आपण गाणं ऐकणार आहोत वृंदा मेहेंदळे यांच्या आवाजात. तर त्या गाण्याचे त्याचा भावार्थ असा आहे की आता तुम्ही कितीही पटवायचा प्रयत्न करा पण त्याचा काही उपयोग होणार नाही, त्यामुळे तुमचा आता गाशा गुंडाळायला घ्या, असा अर्थातच गाणं आहे. पण वृंदाच्या खूप छान आवाजात आपण ऐकणार आहोत संगीत नाटक जय जय गौरी शंकर. हे गाणं आपण सादर केलं आहे फक्त तंबोरा आणखीन साधा तबला याच्यावरती, यांच्या संगतीवर. विशेष म्हणजे तुम्हाला जाणवेल ह्या गाण्यामधली वृंदा यांची मेहनत, आणखीन आवाजातला भारदस्तपणा, आणि का नसावा की ज्यांना 2002 बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता भास्करबुवा बखले या संस्थेतर्फे, पुण्यातली जी संस्था आहे त्यांच्यातर्फे. तर असं छानसं गाणं ऐकूयात आपण वृंदा मेहेंदळे यांच्या आवाजातील.
Thank you. दोन घडी जाणाव घडी जाणाव करील पाडा सोडायची हाव प्रिय करा सोडायची हाव प्रिय करा सोडायची हाव प्रिय करा
मस्त. यापुढचा फटाका आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन लागतं दोन्ही, म्हणजे जो उडवणारा आहे तो आणखीन जो फटाका उडणार आहे तो, असा प्रकार म्हणजे बाण. जो बाण बरोबर बाटलीमध्ये सरळ व्यवस्थित ठेवावा लागतो, आणखीन त्याची व्यात बरोबर पेटवावी लागते, तरच तो व्यवस्थित छान उडतो, आणखीन त्याची मजा येते. तर असंच एक गाणं आहे की ज्याच्यामध्ये लेखक आणखीन गायक यांचं छान कोऑर्डिनेशन आहे. आणि या गाण्याचं वैशिष्ट्य असं की हे लिहिलं, म्हणजे मूळ गाणं आहे हिंदीमधलं, परंतु ते भाषांतरित केलं आहे आशीर्वाद आठवले यांनी मराठीमध्ये. गाण्याची चाल आहे हिंदीच गाण्याची, आणि ते चपखलपणे गायलं आहे हेमांगी अकोलकर यांनी. कुठलं गाणं ते तुम्हीच ओळखा बरं. तर ऐकूयात हेमांगीची कलाकारी, आणखीन आशीर्वादचे बोल.
स्वप्नातील तुझे, हो स्वप्नातील तुझे येण जाणे, स्वप्नातील तुझे येण जाणे, मी तर नाही जाणे तूही नाही जाणे, तुझ्या माझ्या मध्ये कसला आहे बंधन न जाणे, कसला आहे बंधन न जाणे।
श्रोते हो, यापुढची आतषबाजी असणार आहे आदित्य दुमाळे यांची। त्यापूर्वी आपण ऐकूयात आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आयका टेक्नॉलॉजी सिद्दीक कन्व्हिन्सिंग आणि सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन यांचे संदेश।
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली तडलय का या बरणी मागे हलतय का।
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात। घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉक्रोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला। फोन नंबर आहे 0430-583-588, 0430-583-588। आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक?
सांगा मंडळी, सांगा सांगा।
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे।
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक।
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील।
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट।
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना।
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत। नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au।
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्दीक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना। त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121।
आपल्या एका मराठी कुटुंबाने सर्व भारतीय पदार्थांचे दुकान सुरू केले आहे। इथे सर्व प्रसिद्ध भारतीय ब्रँड्स आणि मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत। मराठी कुटुंबांना दैनंदिन लागणारे सगळे जिन्नस खास सवलतीच्या दरात इथे मिळतील। तसेच अनेक प्रकारची पिठे, मसाले, लोणची, पापड, त्याचबरोबर नामांकित ब्रँड्सचे स्नॅक्स अशा भरपूर गोष्टींसाठी, एवढंच नाही तर विविध गोड पदार्थांसाठी नक्की भेट द्या। आदित्य स्पायसेस, 73 सेवल रोड, मॅक्वेरी फील्ड्स। फोन नंबर आहे 0493-047-705, 0493-047-705। आता आपल्यासाठी आपल्या खास पसंतीचे एकमेव शॉप आदित्य स्पायसेस अगदी सातही दिवस उघडे आहे। अधिक माहितीसाठी www.adityaspices.com या वेबसाईटला नक्की भेट द्या। आम्ही खवय्यांच्या स्वागताला सज्ज आहोत।
आणि इतर प्रायोजक आहेत सौ धनश्री आणि श्री भूषण करंदीकर, त्यांनी आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांना शुभेच्छा कळवल्या आहेत। या सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। श्रोतेओ, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण मोबाईल ॲपद्वारे कधीही तुमच्या सवडीने ऐकू शकता। आकाशवाणी सिडनी हे ॲप आपण आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमधून फ्री डाउनलोड करा आणि आमचे कार्यक्रम ऐका। कार्यक्रमाबद्दलच्या आणि ॲपबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. श्रोतेहो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपला निरोप घेण्यापूर्वी आपल्या मंगळवारच्या कार्यक्रमाची आठवण करून देतो. मंगळवारी रात्री ठीक 8 वाजता आपल्यासाठी घेऊन येत आहेत आनंद तांबोळी आणि कार्यक्रमाचा विषय आहे टेक्नॉलॉजी आणि मी. असं ऐकायला विसरू नका. तर आपण आता फटाके सगळे उडून झाले, आपण आता दमलो असू, तर दमल्यानंतर शेवटचे एक छान आतषबाजी भुईचक्राप्रमाणे सुंदर आणि मनोहर अशी बासरीवरील रचना आपण ऐकणार आहोत आदित्य धुमाळ यांच्या बासरीवादनातून. ते सादर करीत आहेत राग कलावतीमधील एक सुंदर बंदिश. ऐकूया तर.